आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या परकीय चलन साठ्यात 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ. चालू महिन्यात आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात 22,000 कोटींहून अधिक रुपयांची परदेशी गुंतवणूक. अंतराळात झेपावलेले उपग्रह कक्षेतच एकमेकांना जोडण्याच्या प्रयोगासाठी इस्रो सज्ज. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 3 दिवस कतारच्या दौऱ्यावर. बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेच्या 4थ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं भारताचा 184 धावांनी केला पराभव. आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं निधन. देशातल्या परकीय चलन साठ्यात 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ झाली आहे, त्यामुळे भारत जगात 4थ्या स्थानी पोहोचला आहे. 2014 ते 2024 या दशकात एकूण थेट परकीय गुंतवणूक अंदाजे 709 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत 2014 साली 71व्या स्थानी होता. 2018 साली भारत 39व्या स्थानी पोहोचला. लॉजिस्टिक, नवोन्मेष, सुरक्षा तसंच सायबर सुरक्षा अशा क्षेत्रांमध्ये देशानं लक्षणीय प्रगती केली आहे. 2015 ते 2018 दरम्यान व्यवसाय सुलभता निर्देशांकात 42 क्रमांकांवर झेप घेतली असून भारत गुंतवणुकीसाठी एक प्रमुख केंद्र बनलं आहे. 2024 मध्ये भारत चीननंतर जगातला 2ऱ्या क्रमांकाचा कच्च्या स्टीलचा उत्पादक देश आहे. मोबाईल फोन उत्पादनातही देशानं 2रं स्थान मिळवलं आहे. जागतिक शैक्षणिक क्रमवारीत देशानं लक्षणीय प्रगती केली असून यावर्षीच्या QS जागतिक आशिया विद्यापीठ क्रमवारीत भारताच्या 7 संस्थांनी पहिल्या 100 मध्ये स्थान मिळवलं आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी डिसेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात 22,000 कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटच्या आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात 16,675 कोटी रुपये आणि पतपुरवठा बाजारामध्ये 5,352 कोटी रुपये गुंतवले, त्यामुळे भारतीय भांडवली बाजारात एकंदर निव्वळ गुंतवणूक 22,027 कोटी रुपये झाले. परदेशी गुंतवणूकदारांनी नोव्हेंबरमध्ये भांडवली बाजारातून 21,612 कोटी रुपये आणि ऑक्टोबरमध्ये 94,017 कोटी रुपये काढून घेतले होते. विशेष म्हणजे सप्टेंबरमध्ये 57,724 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह भांडवली बाजारातील FPIचा ओघ 9 महिन्यातील उच्चांकी होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज रात्री श्रीहरिकोटा इथून 2 उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. इस्रोचा अग्निबाण 476 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत SDX-01 आणि SDX-02 या 2 उपग्रहांना स्थापित करेल. त्यानंतर अंतराळातच हे उपग्रह जोडण्याचा प्रयोग करण्यात येणार आहे. ही कामगिरी करणारा भारत हा जगातला 4था देश ठरेल. केवळ अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनीच आतापर्यंत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञानात प्राविण्य मिळवलं आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्र आघाडी घेईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत व्यापार आणि उद्योग जगताच्या प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली. या बैठकीला वित्त, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार यासह अनेक विभागांचे सचिव उपस्थित होते. 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी संसदेत सादर होण्याची अपेक्षा आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचा हा सलग 8वा अर्थसंकल्प असेल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकू शकता. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 3 दिवस कतारच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जस्सीम अल थानी यांची भेट घेतील. दोन्ही देशांदरम्यानच्या राजकीय सांस्कृतिक व्यापार गुंतवणूक ऊर्जा सुरक्षा तसंच नागरिकांमधल्या संबंधांचा तसंच दोन्ही देशांसाठी हितावह असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचा आढावा घेणं हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दक्षिण कोरियातला विमान अपघात पक्षामुळे झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी विमानाला पक्षाची धडक बसू शकते असा इशारा विमान नियंत्रकांनी दिला होता अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातातून वाचलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकानंही पक्षाची धडक बसल्याचा उल्लेख केला होता, मात्र तरीही या अपघातामागच्या मूळ कारणाचा शोध अधिकारी घेत आहेत. या अपघातात आतापर्यंत 179 जणांचा मृत्यू झाला आहे, यात 175 प्रवासी आणि 4 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं भारताचा 184 धावांनी पराभव केला. दुसऱ्या डावात विजयासाठी 340 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव केवळ 155 धावात आटोपला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघानं आपल्या पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल भारतानं पहिल्या डावात 369 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 234 धावांमध्ये आटोपल्यानंतर सामना जिंकण्यासाठी भारतापुढे 340 धावांचं आव्हान होतं. त्याचा पाठलाग करताना भारताचा डाव केवळ 155 धावात आटोपला. भारतातर्फे यशस्वी जयस्वालनं सर्वाधिक 84 धावा केल्या. नितीश रेड्डीचं शतक आणि जसप्रीत बुमराहनं घेतलेले 5 बळी महत्वाचे ठरले तरी भारताला सामना जिंकता आला नाही. 5 सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-1 आघाडीवर आहे. हैदराबाद इथं सुरू असलेल्या संतोष चषक फुटबॉल स्पर्धेत काल पश्चिम बंगालनं मागील उपविजेत्या सैन्यदल संघाचा 4-2 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. हैदराबादच्या GMC बालयोगी स्टेडियमवर काल रात्री हा सामना खेळवला गेला. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात केरळनं मणिपूरचा 5-1 गोलनं पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. संतोष चषक अंतिम सामना उद्या संध्याकाळी 7:30 वाजता हैदराबाद इथं केरळ आणि पश्चिम बंगाल या दोन संघांमध्ये होणार आहे. पश्चिम बंगालचा संघ 47व्या वेळा संतोष ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत असून त्यांनी आतापर्यंत 32 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. वरिष्ठ स्तरावरच्या पुरुषांच्या हँडबॉल राष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेत केरळनं चंदीगडचा 34-31 पराभव करत विजेतेपद पटकावलं. हा सामना काल केरळच्या चांगना सिरीमध्ये खेळवला गेला. केरळचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. उपांत्य फेरीच्या सामन्यात सैन्यदलाचा पराभव करत केरळचा संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, तर चंदीगडनं भारतीय रेल्वेच्या संघाचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. भारतीय हॉकी लीग स्पर्धेत आज रात्री 8:15 वाजता यूपी रुद्रास यांचा सामना वेदांता कलिंगा लान्सर बरोबर होणार आहे. रूरकेलाच्या बिरसा मुंडा स्टेडियमवर हा सामना होणार आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष जिमी कार्टर यांचं काल रात्री जॉर्जियातल्या फ्लेन्स इथल्या निवासस्थानी निधन झालं. ते 100 वर्षांचे होते. कार्टर हे 1977 ते 1981 या कालावधीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना 2002 शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. ते आतापर्यंतचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्रपती होते. भारताला भेट देणारे कार्टर हे अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांच्या सन्मानार्थ हरियाणातल्या एका गावाचं नाव कार्टरपुरी ठेवण्यात आलं. जिमी कार्टर यांनी भारत दौऱ्यावर असताना तत्कालीन प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्यासोबत दिल्ली जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली होती. या घोषणेनं भारत अमेरिका संबंधाचं नवं पर्व सुरू झालं. भारतीय हवामान विभागानं पश्चिम वाऱ्यांच्या प्रभावामुळे 1 ते 4 जानेवारीपर्यंत हिमालयाच्या पश्चिम भागात पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशात चांगला पाऊस आणि बर्फवृष्टी झाली. बर्फवृष्टीमुळे शेतकरी आणि फळबागायतदार आनंदले असून पर्यटक हिमवर्षावाचा मनमुराद आनंद घेत आहेत. 3 राष्ट्रीय महामार्गांसह 200 अधिक रस्ते बर्फवृष्टी आणि पावसानंतर पूर्णपणे बंद असून अनेक भागात किमान तापमान शून्याच्या खाली घसरलं आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक 270 किलोमीटर लांबीचा महामार्ग काल वाहनांच्या वाहतुकीसाठी पुन्हा उघडण्यात आला. वाईट हवामान आणि प्रचंड बर्फ साचल्यामुळे शुक्रवारपासून महामार्ग 2 दिवस बंद होता. पालघर जिल्ह्यात बोईसर तारापूर एमआयडीसीमध्ये यूके एरोमॅटिक्स अँड केमिकल या कंपनीत काल लागलेल्या आगीत 3 कंपन्या जळून खाक झाल्या. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलानं शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या परकीय चलन साठ्यात 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सची वाढ. चालू महिन्यात आतापर्यंत भारतीय भांडवली बाजारात 22,000 कोटींहून अधिक रुपयांची परदेशी गुंतवणूक. अंतराळात झेपावलेले उपग्रह कक्षेतच एकमेकांना जोडण्याच्या प्रयोगासाठी इस्रो सज्ज. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून 3 दिवस कतारच्या दौऱ्यावर. बॉर्डर गावस्कर चषक क्रिकेट स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात आज ऑस्ट्रेलियानं भारताचा 184 धावांनी केला पराभव. आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.